लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी आदित्य सरपोतदार आणि तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
काही गोष्टी आपल्या खानदानात चालतात, म्हणजे यु नो, जसं आता सुबोध भावे जो आहे, सुबोधने मला त्याच्या लाईफ जर्नी मध्ये सांगितलं की चंपाषष्ठी त्यांच्याकडे खूप लहानपणापासून यु नो सेलिब्रेट होते. सो असं कुठे ना कुठे आपल्या खानदानात एखादी गोष्ट कंपल्सरी असते की हे करायचंच आहे. तसं तुमच्याकडे काही प्रथा
आहे ना? आमच्याकडे गणपती आहे. माझ्या पणजोबांनी सुरू केलेलं पुणा गेस्ट हाऊस लक्ष्मी रोड वरचं, पुणा गेस्ट हाऊस मध्ये अजूनही मी गणपतीत शेवटच्या दिवशी सुरुवातीला सगळी फॅमिली एकत्र येतो. आणि प्रथा अशी असते की विसर्जनाच्या दिवशी मोठमोठे गणपती सगळे जेव्हा गेस्ट हाऊस वरनं जातात, ते थांबतात, वर येतात, गेस्ट हाऊसच्या गणपतीला नमस्कार करतात, तिथनं नारळ शाल बिल घेऊन खाली जाऊन पुढे मग ती मिरवणूक कंटिन्यू होते. सो ती जी प्रथा आहे ती प्रथा पुणा गेस्ट हाऊसला पहिल्यापासून आहे आणि ती जपली आहे. सो तिथे आम्ही सगळे असणं फार गरजेचं आहे. आणि मला बालपणापासून गणपतीचा वेळ का, कारण आजोबांपासून आम्ही गुरुजी तालीम मंडळ आहे पुण्याचा, त्या मंडळाशी खूप कनेक्टेड आहोत. आणि म्हणून ना ते मंडळात जायचं आणि त्या विसर्जनाला नाचायचं अख्ख्या फॅमिलीने जाऊन. आणि मग ती मिरवणूक निघाली की मग वर पुणे गेस्ट हाऊसला जाऊन सगळ्यांना जमवायचं, मग तिथे लॉबी होती, त्या लॉबीत सगळे उभं राहणार, मग अख्खी रात्र उभी राहून मिरवणूक बघणार. सो ही जी प्रथा आहे गणपती जपणं आणि त्याची प्रथा पुण्याच्या दृष्टीने खूप मोठ्या प्रमाणात जपणं हे आम्ही करत आलो, तर ते आता पुढे टिकवायचंय.
म्हणून तू दर गणपतीला इथे आम्हाला सापडतोस. शाळेतल्या ज्या काही मेमरीज असतात आणि शाळेतले जे घट्ट मित्र असतात ना, ते आयुष्यभराचे मित्र असतात असं म्हणतात.
नक्कीच.
तर तुझी शाळा कुठली होती? तू लवकर उठायचास का तू त्रास द्यायचास? तुला अभ्यासाचा कंटाळा होता का? आय डोंट थिंक सो की ह्याला अभ्यासाचा कंटाळा असेल, लुकिंग ॲट हिज पर्सनॅलिटी. आणि
तुला सांगू का, एक कम्प्लीट खोटे, मला अभ्यासाचा प्रचंड कंटाळा होता. शिक्षणात इंटरेस्ट होता, म्हणजे असं नाही की मी शाळेत जायला कंटाळा करायचो, मला प्रचंड आवडायचं शाळेत जायला.
शाळा कुठली होती?
सिंबायोसिस शाळा, कमालीची शाळा होती ती. आणि मी खरंच, मला मार्क चांगले मिळायचे, म्हणजे मी डिस्टिंक्शन मध्ये तरी दरवेळेस यायचो. कुठलाही धडा असेल, कुठलंही नवीन शिकायला काहीतरी असेल ना, तर त्यात मला जास्त इंटरेस्ट असायचा, देन गोकमपट्टी. पण शाळा म्हणजे माइंड ब्लोईंग. समर हॉलिडेज मध्ये दर वर्षी माझ्या शाळेचा अख्खा वर्ग अलका थिएटरला यायचा सिनेमा बघायला, आणि 50-60 मुलांसाठी आम्ही एक अख्खा तो शो करायचो. आणि मी टायटॅनिक असं आठवते बघितलेला की टायटॅनिकला गर्दी, म्हणजे माइंड ब्लोईंग गर्दी झाली होती. सो अशा आठवणी शाळेच्या खूप आहेत. शाळेत मी मला आठवतं आहे मी एक बूथ सुरू केलं होतं, आमच्याकडे फॅन्सी फेअर असायची, तिथे मी दरवर्षी फेअरला एक स्टॉल टाकायचो, ज्या स्टॉलमध्ये माझ्याकडे तेव्हा व्हिडिओ गेम्स होते, तर आम्ही तसा बूट टाकून मग एक चान्सला एवढे पैसे भरा आणि मग तशी रांग लागायची आमच्या याच्या बाहेर. मला प्रचंड गेमिंगचं वेड आहे, म्हणजे तू पबजी म्हण, हे म्हणते म्हण, मी सगळ्यात रेग्युलर गेमर आहे मी. आणि मला ना त्यातनं एक कुठेतरी बालपणाशी कनेक्ट झाल्यासारखं वाटतं. स्ट्रेस बस्टर म्हणून खूप त्याचा एक फायदा होतो. ही बालपणाच्या सवयी आहेत ज्या अजूनही आहेत.
अजूनही आहेत, पण गुड की तू ते बालपण जपतोस तुझ्यामधलं. शाळेमध्ये कधीतरी आपल्याला आपलं नोटीस बोर्ड वर पण लावून लागलेलं असतं, कधी आपल्याला पनिशमेंट झालेली असती, किंवा कधी आपलं फार कौतुक झालेलं असतं तोंड भरून.
कौतुक झालेलं कमी आठवत आहे, आम्हाला शिव्या पडलेल्या जास्त आठवत आहेत. मी 7वीमध्ये आमच्या क्रिकेट टीमचा कॅप्टन होतो आणि आम्ही अख्खी टीम घेऊन इंटर स्कूल मॅचेसला गेलो होतो. पहिलं वर्ष होतं आमची शाळा त्या क्रिकेट स्पर्धेत उतरत होती. सो आम्ही गेलो सगळे आणि मॅच झाली आणि झाल्यानंतर आम्ही हारलो आणि आम्हाला शाळेत बोलवलं. प्रिन्सिपल म्हणला की तुम्हाला हे माहिती आहे का, तुम्ही सगळे विदाऊट आय डी कार्ड गेला होतात खेळायला, आणि जर तिथे त्या कमिटीने विचारलं असतं तर आपली शाळा बॅन झाली असती. आणि आम्हाला हे माहितीच नव्हतं. सो त्यांनी आम्हाला शाळेतनं एका ठराविक काळासाठी क्रिकेट खेळायला बॅन केलं होतं आणि ते सगळ्या शाळेत पसरलं होतं की या मुलांमुळे आपल्याला खेळता येत नाही आहे. आणि मजा मस्ती केली होती. मला वाटतं शाळेत तसा मी हेडबॉय होतो, सो मी तसा बऱ्यापैकी ॲट द बेस्ट बिहेवियर असा असायचो आणि जबाबदाऱ्या घ्यायचो. आणि अजूनही, म्हणजे या मुली जे म्हणतात सोनाली निजोलेला किस्से सांगितले किंवा सई पण म्हणते, मला शाळेत मी असीन तर मग मुलींना त्यांच्या आई वडील सोडायचे, तो विश्वास का माहिती लोकांचा होता माझ्यावर आणि मला ते पाठवायचे. पण येस, सो किडे खूप आहेत. मला आठवते ना मी गणपतीच्या वेळेस एकदा रात्री घरातनं पळून गेलो होतो सगळे, रात्री लक्ष्मी रोडला फिरत फिरत गणपती पाहिले होते. मग कुणाच्या ओळखीचा मामा काका दिसला की लपायचं, मग परत बाहेर यायचं, हे सगळ्या मित्रांनी किस्सा केला होता. आणि परत आल्यानंतर एका मित्राच्या घरचा दरवाजा आतनं बंद होता, सो त्याला त्याच्या बाल्कनीतनं ढकलताना समोरच्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की चोर घुसत आहेत. मग त्यांनी पोलिसांना फोन केला, मग पोलीस आले, मग आम्हाला धरला, असं खूप किस्से काही झालेले.
आय एम शुअर की तुला हॉरर फिल्म्स वगैरे बघायला आवडत असतील.
माइंड ब्लोईंग. मला हॉरर फिल्म बघायला मी कुठेही जायचो, ओमेन म्हणू नकोस किंवा पोल्टरगाइस्ट किंवा कॉन्ज्युरिंग आता, पण त्या काळातल्या ज्या बालपणातल्या ज्या टिपिकल हॉरर फिल्म्स होते ना, त्या माझ्याकडे त्याचं कलेक्शन होतं. कुठेतरी ना त्याचा एक इम्पॅक्ट ॲज अ हॉरर फिल्मचं सेटअप, तो त्याचा मूड, त्याचा ट्रीटमेंट ही खूप अट्रॅक्ट करायची. अरे हे जग उभं करताना ते कसं कसं करतात. सो त्याची खूप मजा होती.
सो यू वर ऑलवेज बीन अ क्युरियस चाइल्ड.
व्हेरी व्हेरी क्युरियस.
ओके, पण एखादा रिझल्ट असतो की आता जसा तो चांगला होता अभ्यासात वगैरे त्यामुळे घरच्यांना तसं काही टेन्शन नव्हतं, पण एखादा रिझल्ट असतो की ज्यावेळेस स्पेशली 10वीचा रिझल्ट यु नो की सगळ्यांचा डोळा असतो की अरे आपला रिझल्ट काय.
आम्हाला माहिती होतं की सिम्बायसिस मधनं 10वी पास झालो तरी सिम्बायसिस कॉलेजमध्ये आपल्याला राखीव सीट्स आहेत. सो कुठे नाही तर आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळणार. पण मला 79 काहीतरी मार्क मिळाले होते 10वीत. आणि तेव्हा मी ऍप्लिकेशन केलं होतं फ्रेंच फिल्म स्कूलसाठी, एका फ्रान्समध्ये पॅरिसमध्ये एक इकोल इंटरनॅशनल नावची फिल्म स्कूल होती, तिथे मी ऍप्लिकेशन केलं होतं. आणि मला 11वीतच तिकडे जायचं होतं, पण ते वडील म्हणले की यार तिकडे जाऊन शिकून तू परत येणार, त्यापेक्षा तू इथेच काम सुरू कर. सो मी 11वीमध्ये इथे ऍड फिल्म्स कमर्शियल्स बनवायला सुरू केलं होतं. सो तेव्हा ना मी संचेती हॉस्पिटलसाठी त्यांचे नी रिप्लेसमेंट सर्जरी शूट करायचो, कारण काही काळानंतर परत काय झालं तर मग बघायला की सर्जरी कशी झाली होती, त्यांना ती सीडी लागायची. तर माझं हे रेग्युलर असायचं. आणि
चक्कर वगैरे नाही आले कधी?
नाही ग, मला हॉरर फिल्म बघण्याचा फायदा पॉकेट मनी मिळवायचं ग चांगलंच. सो मी शिक्षण म्हणलीच ना तर तसं म्हणलं तर मी फार कधीच त्याला इम्पॉर्टन्स एवढा दिला नाही की पास व्हायचंय, बरे मार्क मिळायचे, मेहनत करायची, पुढे जायचं. सो ते पुढे जात राहिलोय. 93.5 रेड एफएम बजाते रहो.